ज्ञान्तिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनाशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदामयं ददाति स्वपदान्तिकम् नमः ओं विष्णुपदाय कृष्णाप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। मी परत एकदा तुमच्या सगळ्यांचं चेतना जो आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघातर्फे घेतला जातो त्याच्यामध्ये स्वागत करते आणि आजचा आपला विषय आहे आनंदी जीवनाचा राजमार्ग। आणि आता सगळ्यांनी पहिल्यांदाच जो नाटक बघितलं ड्रामा त्यामध्ये आवडलं सगळ्यांना आवडलं ना, तर हाच आपल्या आज चर्चेचा विषय आहे। तर आनंद हे सगळ्यांना माहिती आहे आणि आनंद प्राप्त करण्यासाठी आपण सगळे धडपडत असतो, तर हा आनंद कसा प्राप्त केला जातो ते आज आपण थोडक्यात चर्चा करायची आहे। तर मी जर तुम्हाला सगळ्यांना विचारलं की किती जणांना आनंदी राहायला आवडेल, किती जणांना आवडेल? सगळ्यांना है ना। जो जो सगळे असं कोणच नसेल की ज्यांना आनंदी राहायला आवडणार नाही। तर जसं आपण एखादं काहीतरी आता मला जसं सांगितलं होतं की तुम्ही एक काय करा प्रवचन तुम्हाला द्यायचंय पुढचं चेतना, तर आपण एक डोक्यात विचार सुरू होतो आपल्या की काय सांगायचं। मग मी ठरवलं की आज आपण हा आनंदी जीवनाचा राजमार्ग हे सांगूया। मग विचार करताना आपण लगेच आपली नजर पण तसंच कुठं काय हा विषयावर आपल्याला माहिती मिळते का, म्हणून आपण काय होते आपली नजर लगेच त्याच्याकडेच पडते। तर सहज मी पेपर वाचत होते आणि पेपर वाचताना तर पेपरमध्ये एक असं शीर्षक आलेलं, तर एक सदर आहे खास महिलांसाठी म्हणून आणि तिथं लिहिलेलं 86,400 × आनंद असं आलेलं। तर ह्याला म्हणलं अरे च्या काय तर आनंदाविषयी आहे वाटतं, चला आपल्याला सांगायला मिळेल, चला आपण वाचूया तरी, म्हणून मी ते वाचायला घेतलं। तर मी आता एक प्रश्न विचारला की किती जणांना आनंदी व्हायचं आहे, पण मी असं विचारलं समजा तुम्हाला की तुम्हाला कधी आनंदी राहायचं आहे, सोमवारी का मंगळवारी कधी राहायचं आहे आनंदी, का रोज 11 ते 2 का 11 ते 5 असं काय आहे नाही, कधी राहायचं आहे आनंदी कायम है ना। तर मग मी हे सदर वाचायला घेतलं तर त्यात नंतर मला कळलं की ते खास असे जे लेडीजचा कार्यक्रम होता तो आणि त्याच्यामध्ये ते सगळेजण एकत्र येतात आणि कुठेतरी असं सहल किंवा ट्रीप असते, पण आपल्यासारखी साधी ट्रीप नाही, कुठेतरी फॉरेन कंट्रीज परदेशात अशी ट्रीप काढतात आणि त्याची फी होती 40,000 रुपये। तर ती 40,000 रुपये फी भरून तिथं जायचं आणि तिथं तुम्ही किती त्यांचे एक ठराविक 10-12 दिवस होते तेवढा तुम्ही तिथं राहून आनंदी राहायचं या ट्रीपमध्ये असं त्यांचं हे होतं। आणि मग त्यांनी काय होतं ते 86,400 × आनंद असं लिहिलेलं, म्हणलं हे म्हणजे काय, तर त्यांनी सांगितलेलं की तुम्हाला एक दिवस एक्स्ट्रा आमच्यातर्फे बोनस म्हणून तुम्हाला एक दिवस एक्स्ट्रा मिळणार राहायला, म्हणून ते त्यांनी लिहिलेलं 86,400 × आनंद। आपण जर काढलं ना गुणाकार करून तर दिवसाचे तास किती आवाज येतो तर दिवसाचे तास 24 आणि प्रत्येक तासात किती मिनिटं असतात 60 आणि 60 आणि सेकंद किती असतात, किती प्रत्येक तासाला 60 है ना। असा जर गुणाकार केला तर तो किती येत होता 86,400, म्हणजे एक दिवस तुम्हाला काय मिळणार एक्स्ट्रा आनंद, म्हणून काय 86,400 × आनंद। मग असं जर आपण बघितलं तर आपल्याला सगळ्यांनाच 86,400 गुणिले आनंद पाहिजे ना, असं आहे का? नाही, खूप आनंद झालाय, आता थोडस दुःख येऊ दे, असं बघितलंय तुम्ही कधी? नाही ना. सगळेजण देवळात वगैरे जातात, नवस बोलतात. काय नवस असतो? सगळं काहीतरी चांगलं पाहिजे, होय ना? असं दिसतं. कधी कोण असं नवस बोललेलं ऐकलंय तुम्ही की खूप दिवस झाले, नुसता आनंद आहे, पोटातच दुखलं नाही आहे, थोडं पोटात दुखू दे, असं कधी नवस बोललेलं ऐकलंय? नाही. तर सगळ्यांना काय पाहिजे? फक्त आनंद पाहिजे. हे तर सगळ्यांना मान्य आहे. तर आपण आज थोडस बघायचंय की हा आनंद कसा प्राप्त करतात. तर आपण बघतो की जो आपण आनंद प्राप्त करायचा आहे तो ह्या जगामध्ये राहून, है ना, ह्याच्या इथंच राहून करायचंय. तर ह्या जगाला म्हणतात भौतिक जग. आणि जे हे युग सुरू आहे, ह्या युगाला काय म्हणतात माहिती? कलियुग. तर चार युग असतात, त्यातला सत्ययुग, त्रेता, द्वापार आणि कलियुग. हे काय, कुठलं युग आहे? कलियुग आहे. तर ह्या कलियुगामध्ये राहून आनंदी राहायचंय आपल्याला. आणि असं सांगितलंय शास्त्रामध्ये वर्णन, कलियुग म्हणजे कलह आणि दंभ. आणि आपण ह्याचा सगळ्यांनी अनुभव घेतला असेल. कलह म्हणजे भांडण आणि दंभ म्हणजे सगळेजण दांभिक असतात. प्रत्येकाला आपलं वर्चस्व ठेवायला आवडतं, असं हे काय आहे? कलियुग. आणि ह्या कलियुगामध्ये आपल्याला काय करायचंय? आनंदी राहायचंय. आणि ह्या जगाचा नियमच असा आहे की ह्या जगात सगळ्या गोष्टीचं घटत जातं, प्रत्येक गोष्ट घटत जाते. आता आजच्या उदाहरणावरून आपण बघू शकतो, आपण आयवॅफ सुरू केलेलं तेव्हा किती 100-125 मुली नवीन होत्या. नंतर काय होत आहे? हळूहळू हळूहळू संख्या कमी व्हायलेली. आज तर असं विचार चाललेला की घेऊया का नको घेऊया, काय करूया, असं प्रश्न पडलेला. पण म्हटलं की जर तयारी केली तर आपण हाच विषय घेऊया. तर म्हणजे प्रत्येक गोष्ट आहे, तुम्ही ह्या जगात बघू शकता की सगळ्याच खाली येते गोष्ट. म्हणजे झाडाला फळं लागली असतात, पिकल्यावर ते काय होतात? फळ खाली येतं, हो ना? पिकलं की फळ पण खाली येतं. जसं गुरुत्वाकर्षणाचा नियम, कुठली पण वस्तू वर फेकली तर ती काय येणार आहे? खाली येणार आहे. जसं पाणी आहे, ते पाणी डोंगरावर असतं आणि ते नंतर पाणी कुठे येतं? परत खाली. डोंगरावर साठतं का? नाही. तर हे सगळं खाली येतं. म्हणजे हे कलियुग आहे असं सांगितलं की सत्ययुग खूप सुंदर होतं, एकदम सात्विक. नंतर त्रेता, द्वापार आणि आता हे सगळ्यात खालचं युग आहे, कलियुग. आणि ह्याच्यात तर नुसतं काय आहे? फक्त कलह आणि दंभ ह्यानं हे भरलेलं असं युग आहे. आणि ह्या ह्याच्यामध्ये आपण कसं आनंदी राहायचं? असं सांगतात की ह्याच्यामध्ये नैतिक मूल्य, जे आपल्याला म्हणतात मॉरल, ते पण सगळं घसरत चाललंय, नैतिकता. पूर्वीच्या काळात बघत होतो आपण की लोक प्रामाणिक असायचे, तोंडी व्यवहार व्हायचे. आता कसं असतंय? तोंडी व्यवहार सांगून उपयोग नाही आहे. काय लागतं? वकिलाकडे जायचं, स्टॅम्प करायचा, सगळ्या किती जणा साक्षीला सह्या करायच्या, तरी पण लोक फसवतात, होय ना? आता पूर्वी कसं होतं आपल्याला माहितीये, राजा हरिश्चंद्रची कथा ऐकली आहे तुम्ही? राजा हरिश्चंद्र जे होते ह्यांनी स्वप्न बघितलं आणि त्यांनी स्वप्नामध्ये त्यांच्या गुरुला दान दिलं. तर त्यांनी सर्व काही होतं ते गुरुला दान दिलं आणि नंतर ते वचनपूर्ती करण्यासाठी, म्हणजे स्वप्न पडलेलं त्यांना आणि ते वचनपूर्ती करण्यासाठी त्यांनी खरं खरं जे होतं ते सगळं गुरुंना दिलं आणि स्वतः नंतर त्यांनी खूप परिश्रम घेतले आणि खूप हाल अपेक्षा भोगल्या. असं होते पूर्वीची माणसं. रामचंद्रांचं माहितीये तुम्हाला की रामचंद्र होते, त्यांनी आपल्या वडिलांच्या आणि आईच्या वचनासाठी काय केलं? वनवासात गेले. पण आता वचन किती पाळतात लोक, किती बघितलंय तुम्ही? एक उदाहरण आपण सांगतो आम्ही नेहमी प्रवचन मध्ये की एक असाच माणूस होता आणि आता आजकाल आपण बघितलंय की माणसं काय, आपण लॉटरीची तिकीटं काढतो, काय काय वेगवेगळे असतात. तर त्या माणसानं लॉटरीचं तिकीट काढलं आणि त्याने सांगितलं की भगवंता, जर मला लॉटरी लागली की निम्मी रक्कम मी तुम्हाला अर्पण करणार. आणि त्याला नंतर त्यानं लॉटरीचा निकाल आला आणि नंतर काय झालं, जेव्हा लॉटरीचा निकाल आल्यावर त्याला 50,000 रुपयाची लॉटरी लागली आणि खरं लॉटरीचं तिकीट होतं 1,00,000 रुपयाचं, पण त्याला 50,000 मिळाले. तो देवळात गेला आणि भगवंतांना म्हणाला, भगवंता तुम्ही किती हुशार आहे, अर्धी रक्कम आधीच घेतली होय तुम्ही. म्हणजे त्याला स्वतःच वचन काय पाळायचं नव्हतं, म्हणून त्यांनी काय केलं, तुम्ही आधीच घेऊन टाकली. म्हणून असं म्हणून त्यांनी ते टाळून दिलं, म्हणजे भगवंताला जे द्यायचं होतं ते दिलं नाही. तर हे असं हे कलियुग आहे, हे घसरत घसरत निघाले, वचन पाळत नाही किंवा काय, नैतिकता ही ऱ्हास व्हायला लागली हळूहळू. आपण बघू शकतो की कलियुगात आपण सगळेच कलियुगातले जीव आहे, त्यामुळे आपण हे अनुभव पण करू शकतो. तर ह्या कलियुगामध्ये लोक सुखी बनण्यासाठी काय काय करत आहेत, सुख प्राप्त करण्यासाठी काय काय करतायत. तर चार पाच असे मुद्दे आहेत जे आपण आता चर्चा करणार आहे. तर पहिला आहे की ह्या जगामध्ये की कोण आनंदी राहण्यासाठी प्रयत्न करत आहे, कशा प्रकारे करत आहे आणि का करत आहे. तर आपण पहिलं बघूया की या जगामध्ये कोण आनंद प्राप्त करण्यासाठी धडपडत आहे. आता मी पहिल्यांदाच तुम्हाला जेव्हा विचारलं की काय विचारलं की आनंदी कुणाकोणाला व्हायचंय, कुणाकोणाला सगळ्यांनीच काय सांगितलं, सगळ्यांना व्हायचंय, सगळेच सगळ्यांनी मान हलवले. मी एकाची पण अशी मान वाकडी हलताना बघितली नाही, सगळ्यांची पॉझिटिव्ह म्हणजे होकारार्थीच मान हलत होती. तर ह्या जगामध्ये प्रत्येक जण फक्त मनुष्य नव्हे तर असं सांगितलंय शास्त्रामध्ये की 84 लाख प्रकारचे शरीर आहेत, जीव आहेत वेगवेगळे. आणि हे आपण फक्त नाही तर 84 लाख प्रकारचे जे प्राणी आहेत हे पण आनंदासाठी धडपडत आहेत. 84 लाख प्रकारचे प्राणी आणि ह्यात मनुष्य पण एक आहे. आणि प्रत्येक जण तुम्ही बघितलं ना कृती कुणाची, कुणी कळत असेल किंवा कुणी न कळत असेल पण सगळ्यांना आनंदीच व्हायचं आहे. ह्याला अपवाद कोणच नाहीये, असं कोण नाही की ज्याला आनंदी राहायचं नाही. अगदी लहानपणी जेव्हा आपण शाळेत जातो माहिती तेव्हा आपल्याला शिकवतात ABCDEFG सगळ्यांनी ऐकलंय ना, आणि शेवटी काय म्हणतात XYZ काय बरं शेवटचं आहे की हॅप्पी हॅप्पी वी शॅल बी वेन वी लर्न अवर ABC. म्हणजे लहान मुलांना हॅप्पी आणि हे काही माहित पण नसतं पण तरी पण त्यांना काय शिकवतात की आपल्याला हे ABCD शिकल्यावर काय होणार आहे आपण आनंदी. पण पुढं माहित नाही की नोकरी मिळणार नाही आहे, एवढा त्रास आहे नाही, पण त्यांना काय वाटतं ABCD शिकल्यावर काय आहे हॅप्पी हॅप्पी वी शॅल बी, आम्ही हॅप्पी होऊ आणि आनंदी होऊ. म्हणजे अगदी लहान अगदी छोटस असल्यापासून शिकवतात की आनंदी होणार आहे, तुम्ही हे करा मग आनंदी, ते करा मग आनंदी. मग म्हणजे प्रत्येक जीव काय करतोय ह्या आनंदासाठी धडपडत आहे. तर मग का धडपडत आहे, प्रत्येक जणांना जर तुम्हाला विचारलं तुम्हाला आनंद कशासाठी पाहिजे का पाहिजे, तर आपल्या शास्त्रामध्ये जे वैदिक शास्त्र आहे त्यात वेदांत सूत्र आहे, त्या वेदांत सूत्रामध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक जीवाचा स्वभाव आहे आनंदी राहणं, आनंदमयो भ्यासात. म्हणजे प्रत्येक जीव आहे हा आनंद प्राप्त करण्यासाठीच धडपडतोय. जसं साखर असते होय की नाही, साखर कशी असते, साखरेचा स्वभाव काय आहे गोडी, त्याला फक्त गोडच असतं. मग ते खारट लागलं तर काय आहे ते मीठ आहे होय ना. म्हणजे स्वभाव आहे तसा हा आपल्या जीवाचा स्वभाव आहे आनंदी राहणं, आनंद प्राप्त करणं. त्यामुळं हा जीव काय करत आहे धडपडतोय आनंद प्राप्त करण्यासाठी. आणि भगवद्गीतेमध्ये पण आपल्या आत्म्याचा स्वभाव सांगितलाय, तो पण सांगितलाय सत चित आणि आनंद. सत म्हणजे शाश्वत आहे, चित म्हणजे पूर्ण ज्ञानमय आहे आणि आनंदी आहे असा हा कोण आहे आत्मा. पण इथे येऊन आता काय बघतोय आपण आनंदासाठी धडपड करत आहे. तर आपण बघूया की ह्या आनंद घेण्यासाठी हा आत्मा, आपण सगळ्यांनी बघितलं की हे जग कसं आहे भौतिक जग आणि कलियुग आहे, तर हा जो आत्मा आहे किंवा हा जीव आहे हा आनंद प्राप्तीसाठी कसा कसा धडपडत आहे ते तर आपण बघूया की कोण आणि कशा प्रकारे धडपडतं. तर पहिलं आहे की जीव कशा प्रकारे धडपडतो, तर त्यात आहे की पहिलं आपल्याला हे शरीर मिळालंय, हे जे शरीर आहे ह्या शरीराच्या मार्गानं आनंद घेण्याचा प्रयत्न करतो. जे शरीर आहे बघा तुम्ही प्रत्येक गोष्ट जेव्हा तुम्हाला आनंदी व्हायचंय तर तुम्ही काहीतरी ह्या शरीरानं कार्य करता आहे. समजा काय कोणाला वाटलं की चला कंटाळा आलाय आपण काहीतरी बघूया, तर काय असतात डोळे, काय तर काम करायचे असेल तर हे इंद्रिय आहेत. म्हणजे ह्या शरीराद्वारे आपण काय करतो आनंद घ्यायचा प्रयत्न करतो. आणि हे शरीर आहे ह्या प्रकारे आनंद घेण्यासाठी धडपडत असतं. तर आणि मग हे असं नाही की आपलं हे शरीरच फक्त आपल्याला चांगलं वाटतं, पण प्राणी बघा वेगवेगळ्या प्राण्यांचा वेगवेगळा स्वभाव असतो आणि त्या वेगवेगळ्या स्वभावानं प्राणी पण हे शरीरानं धडपडत असतात आनंद घेण्यासाठी. तर असं सांगितलं की ह्या शरीराला आपण इतके आसक्त असतो त्यामुळं ह्या शरीरात आपल्याला आनंदी वाटत असतं. असं एक उदाहरण दिलंय की एक बृहस्पती नावाचे जे ऋषी आहेत देवतांचे, इंद्र त्यांचा अपमान करतो आणि इंद्र जेव्हा हा अपमान करतो तेव्हा त्यांना शाप मिळतो इंद्राला की तू डुक्कर होशील. डुक्कर बघायला पण किती घाण वाटतं ना, बघितलंय कोणी कुठं राहतं डुक्कर, जिथं घाण असते तिथं. आणि काय खातं, विष्ठा स्टूल होय ना, सगळ्यांनी बघितलंय. तर हा जन्म किती घाण आहे ना, आपल्याला त्या जन्मात ते प्राणी आनंद घेताना बघून पण घाण वाटते की काय किती घाणेरडं शरीर आहे, किती घाण चिखलात राहतात आणि विष्ठा खातात. तर असं जो इंद्र आहे स्वर्गाचा राजा इंद्र, विचार करा आपलं शरीर जरा सुंदर कुठंतरी असतं तर आपल्याला इतकं छान वाटत असतं, आणि इंद्र आहे हे इंद्राचं शरीर सांगितलं, इंद्र तर खूप सुंदर आहेत, आणि त्यांना जेव्हा शाप मिळतो तुम्ही काय व्हा डुक्कर, तर ते जेव्हा काय होतात त्यांना ते परत इथं पृथ्वीवर येतात आणि त्यांना डुक्कर म्हणायला लागतं, आणि डुकराचा जसा स्वभाव असतो तसं इंद्र कार्य करत असतात, आणि जेव्हा हे कार्य करत असतात तेव्हा त्यांची शापाची वेळ निघून जाते, शाप संपतो, आणि मग तेव्हा त्यांना सांगतात की तुमचा आता शाप संपलाय, आता परत स्वर्गात चला, आता स्वर्ग आपला तुमची वाट बघतोय. तर ते म्हणतात स्वर्गात, स्वर्ग कुठला स्वर्ग? ते म्हणतात अहो तुमचं जिथं राज्य आहे तुम्ही तिथले राजा आहे. ते म्हणतात नाही 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 नाही, तो स्वर्ग कुठला? हे बघा माझा इथं किती छान संसार आहे, माझी किती छान डुकरीण आहे, किती छान कशी गुटगुटी छान आहे, आणि माझी छोटी छोटी बाळं किती ड्राव ड्राव किती छान आवाज काढत आहेत, बघा किती सुंदर माझा काय आहे हे संसार आहे, आणि हे सगळं सोडून मी कसं येऊ? म्हणजे हा इंद्र जो स्वर्गाचा राजा आहे तो पण काय होतो, इतका हा तुच्छ आनंद आहे त्याला पण आसक्त होतो. म्हणजे ह्या शरीराद्वारे काय करायला लागतो, तो ह्या आनंद घ्यायचा प्रयत्न करायला लागतो. आणि नंतरचं आहे की मनाद्वारे असे हे जे आनंदाचे स्तर आहेत हे हळूहळू उंच, वेगवेगळ्या प्रकारचे मनुष्य असतात ते वेगवेगळ्या स्तरावर आनंद घेत असतात. दुसरं आहे की जे मनाद्वारे जे थोडेसे बुद्धिमान असतात, जे बाकीचे असतात ते शरीरानं करतात, आणि जे थोडे असतात ते काय करायचा प्रयत्न करतात की आपल्या मनाच्या द्वारे आनंदी राहायचा प्रयत्न करतात. तर हे मनाचं कसं करणार, मनाद्वारे आनंदी कसं बनणार, तर बघू शकतो की हल्ली मन म्हणजे काय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, दिसतं का? नाही, पण सगळ्यांना माहिती आहे ना आपल्याला मन आहे, हे आहे ना फिलिंग असतं त्याच्याबद्दल काय होतं मनाचं आपल्याला जाणीव होते. तर हे जे मन आहे तर ह्याच्यासाठी काय ह्या मनाचं रंजन करायला लागतं, म्हणजे ह्याला मनोरंजन म्हणतात. आजकाल तर खूप फेमस आहे ही पद्धत ना, मनाच्याद्वारे आनंद. तर हा मनाच्याद्वारे कसं घेऊ शकतो, तर आपण बघू शकतो की लोक हल्ली तर टेलिव्हिजन किती आहे ना, टीव्हीचं काम सगळीकडं जवळजवळ प्रत्येक घरात टीव्ही आहे ना, प्रत्येकांच्या घरी असेल ना, प्रत्येकाच्या घरी टीव्ही आहे. तर ह्या टीव्हीच्या कशासाठी घेतलाय हा टीव्ही, का बरं घेतलाय? की कंटाळा आला तर काय बघण्यासाठी, पण कंटाळा आला नाही आता तर सारखेच बघत असतात लोक, होय ना? आता तर आधी कसं होतं थोडा वेळ असायचा टेलिव्हिजन, पण आता 24 तास काहीतरी काहीतरी सुरूच असतं. म्हणजे इतकं आता काय करायचंय, लोकांना आनंद घेण्यासाठी इतका प्रयत्न करतायत की एक पण थोडीशी पण संधी सोडत नाही. पण ह्या मनाद्वारे जेव्हा आपण आनंद घेतो तेव्हा काय काय वेळा आपण शरीराच्या ज्या गरजा आहेत ना त्या विसरून जातो. जसं समजा आपण एखादी खूप सुंदर फुटबॉल मॅच असेल आणि फुटबॉल मॅच जर आपल्याला बघायची असेल तर लोक काय करणार, एकदम खूप अटीतटीचा एकदम खूप अगदी लास्ट मोमेंट आहे कोण जिंकेल आणि कोण हारेल, तर ज्यांना खूप त्याच्यात इंटरेस्ट आहे तो अगदी टीव्हीची असं बघत असतो की तो सगळं जग विसरून जातो, त्याला पुढचं मागचं काही आठवत नाही. आणि त्याचवेळी समजा घरी खूप गरम गरम समोसे वगैरे काहीतरी केलेत आणि त्याला आवडत असतील म्हणून आई वगैरे घेऊन आली त्याला की हे खा तुझ्यासाठी केले, तर तो म्हणतो नाही नाही आत्ता नाही थोड्या वेळानं, म्हणजे तो तिकडे दुर्लक्ष करतो त्या गोष्टीकडं आणि म्हणतो नाही आत्ता मला काय हे खायचं नाही. म्हणजे तो शरीराच्या ज्या गरजा आहेत, आहार भूक लागलेली असेल सगळं विसरून जातो, तहान भूक, आणि त्या टीव्ही बघण्यात इतका आनंद घेतो की तो म्हणजे भूक लागलेली आहे ही गोष्ट पण विसरून जातो. पण एक जर त्याच्या शेजारीचा एक माणूस बसला असेल आणि त्याला ह्या टीव्ही मधलं काही कळत नसेल, हे फुटबॉल मॅच मधलं त्याला काहीच कळत नसेल, तर तो काय म्हणणार हे सगळे एका चेंडू मग केवढे धावत आहेत उगीच, सगळ्यांनी एक एक चेंडू दिले तर गप्प बसतील सगळेजण, हे एवढे पळणार नाहीत हे सगळेजण, असं त्यांना वाटू शकेल. म्हणजे प्रत्येकाचा आनंद घ्यायची जी विचार करायची पद्धत आहे ही काय आहे वेगवेगळी आहे. तर हा झाला काय मनाद्वारे आनंद, मनाला कुठंतरी काय करतात एंगेज करणं किंवा गुंतवतात आणि त्याद्वारे आनंद प्राप्त करतात. नंतर आहे की जे बुद्धिमान लोक असतात ज्यांची बुद्धी खूप असते, तर हे बुद्धिमान असतात ते आपल्या बुद्धीद्वारे आनंद प्राप्त प्रयत्न करतात. तर हा बुद्धीद्वारे कसा आनंद प्राप्त करणार, आपण बघितलं असेल बुद्धिबळ सगळ्यांनी ऐकलंय, तर बुद्धिबळ जर तुम्ही बघितलं तर ते एक छोटं टेबल असतं मध्ये ते त्यांचा बुद्धिबळाचा पट असतो आणि ते दोघं असेच किती वेळ बसले असतात, तासन तास बघितलंय तुम्ही, असं बाहेरच्यांना बघितलं वाटणार किती वेळ नुसते बसलेतच काय करतायत हे, कोणतं म्हणलं कसे गोठल्यासारखे बसलेत अगदी असं वाटू शकतंय. पण त्या दोघांना त्यात इतका रस येत असतो की ते दो कितीतरी तास असे बसून विचार करून काय करत असतात, खेळत असतात. कारण त्यांची काय असते बौद्धिक पातळी जास्त असते. तुम्ही बघू शकता की खूप आता हे कॉम्प्युटर वगैरे जे कॉम्प्युटरमध्ये प्रोग्रॅमिंग वगैरे जे असतं ती माणसं पण बुद्धिमान असतात आणि ते पण काय करत असतात ह्या बुद्धीद्वारे सगळे हे कार्यक्रम करत असतात. तर हेच एक छोटं उदाहरण आहे मी वाचलेलं एक. तर आपण आता बघितलं की आपलं शरीर मन आणि आता आपण काय बघतोय बुद्धीद्वारे आनंद प्राप्त करतात. पण ह्या शरीरानं बघू शकतो तुम्ही कधी आनंद घेऊ शकता जोपर्यंत तुमचं शरीर धष्टपुष्ट आहे तोपर्यंत. मनानं कधी घेऊ शकता जोपर्यंत तुमचं मानसिक स्थिती चांगली आहे तोपर्यंत आनंद घेऊ शकता. आणि जी बुद्धी आहे मग ते बुद्धिमान असतात ते बुद्धीच्या बळावर काय करतात आनंद घेतात. तर ही अमेरिकेतली एक घटना आहे. तर ह्याच्यामध्ये अमेरिकेमध्ये आपल्या ज्या रंगवती माताजी मागं बसल्या आहेत ग्रीन ड्रेसमध्ये रंगवती हरी बोल तर त्या अमेरिकेलाच असतात. त्या आता कोल्हापूरच्या आहेत पण त्या अमेरिकेला असतात आणि त्या इथं आज आलेल्या आहेत आपल्यासाठी खास भेटायला. तर अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क आणि मॅनहॅटन अशी शहरं आहेत. तर ही मॅनहॅटन म्हणून अशी नदी आहे. तर ह्या नदीवर ही नदी आहे आणि दोन्हीकडे दोन शहरं आहेत. तर जे एक इथं ह्या नदीच्या वर मोठा पूल बांधायचं असं एक जो शास्त्रज्ञ असतो ज्याचं नाव आहे जॉन रॉबलिंग म्हणून. तर हा शास्त्रज्ञ असतो हा जेव्हा नदीकडे जातो आणि तो बघतो की ही नदी आहे ना ह्याच्यावर मी जर चांगला पूल बांधला तर काय होईल ही दोन्ही शहरं जुळली जातील. म्हणून तो कधी खूप विचार करायला लागतो की असं करेन तसं करेन आणि इथनं काय करेन खूप छान मी असं ब्रिज किंवा पूल बांधेन आणि त्यामुळं खूप सोपं होईल सगळं. आणि सगळेजण जेव्हा ते बघतात आणि त्याला म्हणतात की हे अशक्य आहे तो प्रत्येकाला जाऊन सांगत असतो की असा माझा प्लॅन आहे आणि मी ह्याच्यावर असं ब्रिज बांधणार आहे. तर सगळे म्हणतात इम्पॉसिबल इम्पॉसिबल सगळे त्याला सांगत असतात. पण तो इतका बुद्धिमान असतो आणि त्याला इतका कॉन्फिडन्स असतो आणि त्यामुळे तो ठरवतो कुणी पण मला जरी नकार दिला ना तरी मी हे करूनच दाखवणार. मग तो काय करतो कोणच त्याचं ऐकत नाही. तर त्याचा एक मुलगा असतो तर त्याचं नाव असतं वॉशिंग्टन रॉबलिंग. तर तो म्हणतो त्याला आपण सांगूया. तो पण त्याच्या वडिलांसारखा बुद्धिमान असतो मुलगा पण. तर मग तो काय करतो वडील जे असतात ते मुलाला सगळा प्लॅन सांगतात की मी कसं कसं काय काय केलंय आणि दोघांना पूर्ण आत्म खात्री असते एकदम गॅरंटी की हा पूल व्यवस्थित होणार. आणि त्यामुळे ते दोघं तसे प्रयत्न सुरू करायला लागतात. आणि असे प्रयत्न जेव्हा सुरू करतात तर तेव्हा काय होतं त्या साईट असते त्या साईटवर ते सारखे जात असतात काय काय त्या इंजिनिअरिंगला माहिती इंजिनिअरला माहिती सांगण्यासाठी सगळ्यांसाठी. आणि असं रोज जात असतात त्यांचं काम सुरू असतं हळूहळू थोडंसं स्वरूप पण दिसायला लागतं. पण एक दिवस मोठा ऍक्सिडेंट होतो त्या साईटवर आणि त्यामध्ये हे पिता पुत्र तिथंच असतात त्यावेळी आणि त्यामुळं दोघांना खूप इजा पोचते. आणि त्यामध्ये जे वडील असतात जॉन रॉबलिंग ते तिथंच त्यांचं निधन होतं. आणि हा मुलगा असतो वॉशिंग्टन रॉबलिंग तो मात्र तो जिवंत राहतो पण नुसतं असं म्हणतात की जिवंत पण पूर्णपणे त्याला काहीच करता येत नाही. त्याला बोलायला येत नाही त्याला हालचाल करता येत नाही म्हणजे पूर्ण बेडरिडन म्हणजे अगदी झोपलेला म्हणजे कसं म्हणतात त्याच्या अवस्थेत त्याला काहीच हालचाल करता येत नाही सगळं अंथरुणावरच सगळं. त्याला बोलता किंवा हावभाव काय काय हात हलत नाहीत पाय हलत नाहीत काहीच नाही अशा परिस्थितीत हा मुलगा असतो. आणि ह्याच्या पुढे त्या दोघांनाच फक्त माहीत असतं की हा ब्रिज कसा बांधायचा आणि बाकीच्या कोणालाच माहीत नसतं. त्यामुळं असं होतं की आता काय करणार ह्याला तरी काय बोलता येत नाही हात हलवता येत नाही पाय हलवता येत नाही काय करायचं. आणि मग हा मात्र ह्याची बुद्धी गप्प बसत नसते ह्याला माहीत असते आपल्या वडिलांनी इतका छान प्लॅन केलाय आणि हा मला यशस्वी करायचा आहे काय पण करून. आणि तो त्याच्या डोक्यात जरी तो झोपला असेल तर त्याच्या डोक्यात मात्र हेच सारखं चक्र सुरू असतं की काय करू. आपण विचार करू शकतो की जेव्हा आपलं शरीर साथ देत नाही आपल्याला तर आपलं मन खच्चीकरण होतं आपल्याला थोडंसं आजारी पडलं की लगेच कधी बरे होईल असं वाटतं. पण हा आता बेडरिडन आहे पूर्ण झोपलेला आहे आणि ह्याला आता हा ब्रिजचं एवढं मोठं काम करायचं आहे हा तोंड बोलू शकत नाही आहे हातपाय हलू शकत नाही पण त्याची बुद्धी त्याला गप्प बसू देत नाही. मग हा सारखा तोच तोच विचार करत असतो आणि तो फक्त त्याची बायको त्याला भेटायला येत असते आणि तो त्याच्या खांद्यावर हात ठेवून एवढंच फक्त त्याला हलत असतो. आणि त्यामुळं तो एकदा काय करतो असंच त्याच्या बुद्धीनं त्याला भरपूर तो काहीतर सायन्स हाताच्या खुणानं काहीतर वेगळी एक लँग्वेज म्हणजे भाषा तयार करतो आणि तो फक्त बायकोच्या आपल्या खांद्यावर हात ठेवत असतो आणि ती बोटं हलवत असतो आणि तिला मग तो शिकवतो की हे कसं सगळं कोड आहे ते आणि ती दोघं शिकतात. आणि ते शिकल्यावर ती बायको तो जे सांगेल ते सगळं कागदावर घेत असते लिहून आणि ती इंजिनियर्सना सांगत असते. आणि असं ह्या स्थितीत असून पण तो ब्रिज ते काय करतात, पूर्ण करतात. म्हणजे विचार करू शकतो की मन म्हणजे शरीर तर साथ देत नाहीये, मन पण नाही, पण बुद्धीद्वारे काय केलं त्यांनी, जे त्याला जे काही करायचं आहे ते त्यांनी पूर्ण केलं त्या बुद्धीनं. तर असे हे असतात बुद्धीमध्ये रमणारे जीव, जे बुद्धीमध्ये काय घेतात, आनंद घेतात. तर हे झालं मन झालं, शरीर झालं, मन झालं आणि हे बुद्धी, आणि शेवटी आहे की अहंकार. तर हे अहंकार म्हणजे काय की आपलं स्वतःचं कर्तृत्व, स्वतःच्या हिंमतीवर, माहितीये ना आपण म्हणतो ना खूपदा की मला स्वतःच्या हिंमतीवर जगायचंय, मी स्वतः काहीतरी करायचंय. तर हे लोक असतात हे स्वतःच्या हिंमतीवर जगणारे असतात, त्यांना स्वतःच काहीतरी करायचं असतं. तर ते काय आपण बघू शकतो कोण कोण की एव्हरेस्ट मला सर करायचं आहे, किंवा मला 10वीला बोर्डात यायचंय, किंवा मला इंजिनिअरिंगमध्ये फर्स्ट यायचं आहे, काहीतरी गोल्स असतात. आणि ते गोल्ससाठी ते काय करत असतात, हे धडपडत असतात. तर ह्याला म्हणतात की अहंकारावर, आपल्या अहंकार किंवा स्वकर्तृत्व ह्याच्यावर आनंद घेणं. तर हे एवढं सगळं आनंद आपण घेत असतो, पण तुम्ही कधी विचार केलाय का की आपण किती काळ हा आनंद घेणार आहे, किती वेळ तुम्ही हा आनंद घेणार आहे असं विचारलं तर किती वेळ घेऊ शकतो, नाही किती सुख तुम्हाला पाहिजे. जर तुम्हाला विचारलं की किती पाहिजे तुम्हाला, आपल्याला भरपूर पाहिजे असेल ना, सगळ्यांना भरपूर काय 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 असतं, पण आपल्या इच्छेसारखं होतं का. त्यामुळे म्हणतात ना वक्त से पहले आणि भाग्य से ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता, म्हणजे जेव्हा वेळ आणि आपलं भाग्य ह्याच्या पलीकडे आपल्याला काय मिळू शकत नाही. जसं एखादं जनावर असतं बघितलं ना, गाय म्हैस त्याला दोरीने बांधून ठेवतात गोठ्यामध्ये है ना, पण ते किती तेव्हा चारा खाऊ शकतात. समोर समजा रान आहे सगळं पूर्ण, पण त्यांना काय केलंय, दोरीने बांधलंय, ते किती खाणार, जिथपर्यंत त्यांची दोरी जाईल तितकच. तुमची दोरी जेवढी बांधली आहे तिथपर्यंत जाईल तेवढंच खाणार. त्याच्या पुढे समजा खूप हिरवं हिरवं दिसतंय, पण बांधलेल्या स्थितीत ते खाऊ शकत नाही. तशी आपली स्थिती आहे, आपल्याला पण किती आनंद आपण उपभोगणार, जेवढं आपल्या नशिबात आहे तेवढंच. आणि विचारते किती काळ तुम्ही आनंद घेणार. आता तुम्ही सगळे पहिल्यांदा आपण म्हटलो की मला कायम आनंदी राहायचंय, होय ना, पण अशी एक वेळ आहे की आपल्याला हे काय आहे, शरीर आहे, हेच सोडून जायचंय. हे नंतर सगळ्यांना माहिती आहे ना की हे शरीर आपल्याला सोडून जायचंय. मग तुम्ही किती तुमचा आनंद घेणाऱ्या शरीरात, किंवा किती वेळ आनंद राहणार तुम्ही. तर तुम्ही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एकदा गेलेला जो क्षण आहे तो तुम्ही किती पण पैसे द्या तुम्ही परत मागू शकता का, नाही मागू शकत. किती पण तुम्ही पैसे दिले तर जो गेलेला क्षण आहे तो परत येऊ शकत नाही. त्यामुळे आपण जरी खूप प्रयत्न केला की मला काय करायचंय, खूप कायमस्वरूपी आनंदी राहायचंय, तरी आपण राहू शकत नाही. तर ह्याचं पण एक सुंदर उदाहरण आहे की जे आपण सगळेजण डिझनीचं कार्टून्स बघता, सगळ्यांना माहिती आहे कुठले कार्टून्स आहेत फेमस, कोण सांगते मोठ्यांदा कोण, आणि आणि फेमस आहे कुठलं, मिकी अँड डोनाल्ड. मिकी अँड डोनाल्डचे ना डिझनीलँडचे खूप फेमस आहेत. अमेरिकेला तर डिझनीलँड आहे, माहिती तुम्हाला, शहरच आहे त्यांचं एक डिझनीलँड. तर हा त्याचा जनक जो त्याचं नाव आहे वॉल्ट डिझनी, हा वॉल्ट डिझनी आहे, हा आधी सांगतात की पेंटर होता साधा, आणि तेव्हा त्यानं असेच हे चित्र काढले आणि ते खूप फेमस झाले. नंतर तो इतका प्रसिद्ध झाला की त्या स्वतःचं त्याचं एक छोटस गाव असल्यासारखं ते डिझनीलँड म्हणून. आणि हा असा डिझनीलँडमध्ये हा जो डिझनी आहे वॉल्ट डिझनी, ह्याला पण खूप आनंदी राहायचं होतं कायम. त्यांना असं ठरवलं त्याच्याकडे इतकी संपत्ती आहे, इतकी प्रचंड संपत्ती आहे, तो म्हटला ह्याच्या बळावर मी काही पण घेऊ शकतो ह्या संपत्तीच्या बळावर. त्यामुळे त्यांनी ठरवलं की मला कायमस्वरूपी आनंदी राहायचं. आणि तो सगळ्या शास्त्रज्ञ होते, त्यांना सांगायचा मला एकच अडथळा आहे, तो म्हणजे मृत्यू, की हा मृत्यूमुळेच काय होणार आहे माझं, म्हणजे जे मी प्लॅन्स केले ते होऊ शकणार नाही. पण मला गॅरंटी आहे की आता एवढी प्रगती सुरू आहे, आपण बघतो ना शास्त्रामध्ये, नाही आपल्या आता हल्लीच्या युगात आपण म्हणतो खूप प्रगती सुरू आहे, है ना. आधी साधे फोन होते, आता मोबाईल आले, प्रत्येकाकडं फोन आहे. किंवा आता आपण म्हणतो की आधी मेडिकल सायन्समध्ये एवढी प्रगती नव्हती, आता कितीतरी सुविधा आहे. पण आपण तसंच बघतो की रोग पण तेवढेच वाढायला लागलेत, होय ना. जसं आपण इकडे प्रगती करतो तसं बाकीची पण त्या रोगांची पण प्रगती होते, होय ना. तर हे सगळं आहे तर ह्यांनी पण असंच ठरवलं की आता तुम्ही एवढे शास्त्रज्ञ सगळे प्रगती करताय, तर तुम्ही असं करा की जरी माझा मृत्यू झाला तर मी तुम्हाला ठराविक माझी जी रक्कम आहे तुमच्या नावावर ठेवतो, आणि तुम्ही शोध लावा की मी परत कसा जिवंत होईन, मला परत जिवंत व्हायचं आहे आणि परत माझे पुढचे काय करायचे जे प्लॅन्स आहेत ते करायचे. म्हणून त्यांनी काय केलं, शास्त्रज्ञांच्या नावावर पैसा ठेवलाय, मला परत जिवंत कर. तर आज पण तुम्ही बघू शकता की त्याचा जे मृतदेह आहे तो रसायनमध्ये ठेवून शास्त्रज्ञ अजून प्रयोग करतायत तो कधी जिवंत व्हायचा. पण एक साधा मनुष्य पण सांगू शकतो की एकदा जो मनुष्य मृत होतो तो परत सायन्स किंवा विज्ञानाच्या द्वारे शास्त्रज्ञ त्यांना परत घेऊ येऊ शकत नाही, फक्त भगवंतच काय करू शकतात असं काहीतरी करू शकतात, हे शास्त्रज्ञ असं करू शकणार नाही. पण विचार करा, त्याच्याकडे एवढा पैसा होता, सगळं होतं, त्याला आनंदी राहायचं होतं, पण तो पैशाच्या जोरावर जगू शकला का? एक क्षण पण नाही वाढला त्याचा, जरी त्याच्याकडे एवढी संपत्ती असली. आणि अजून त्याचा मृतदेह काय करून ठेवलाय, प्रिझर्व करून ठेवलाय व्यवस्थित केमिकलमध्ये. पण म्हणजे इतकं लोक आनंद घेण्यासाठी काय करतायत, धडपडतायत. तुम्ही बघू शकताय की इतके प्रयत्न आपण खूप जण प्रयत्न करतात आनंदी राहण्यासाठी, पण हे आनंदी जायला आनंदी राहायचा प्रयत्न करतो तर हे आनंदातनं मिळतं काय? जेव्हा आपण काहीतरी आनंदी राहायसाठी कितीतरी धडपडतो, आता वॉल्ट डिझनी बघितलं आपण एवढं धडपडला, पण काय त्याच्या हाती आलं? शेवटी त्याच्या मृत्यूनं त्याचे सगळे प्लॅन उद्ध्वस्त केले. तसंच आपण खूपदा बघतो जेव्हा आपण सुखासाठी धडपडतो तर हाती काय येतं. मी तर अशी उदाहरणं आपण प्रत्यक्ष अनुभवात पण कितीतरी बघितली असतील. आमच्या शेजारीच एक जण होते आणि त्यांना असं ट्रीप कुठंतरी जायचं होतं सगळ्यांना, आणि खूप श्रीमंत वगैरे होते, म्हणून त्यांनी ठरवलं आपण जम्मू काश्मीरला वगैरे असं जाऊया. आणि आता 2 वर्ष पण नाही झाली, 2 वर्षापूर्वीच, आणि त्यांनी खूप सुंदर प्लॅन केला, तिकीटं काढली, सगळं केलं आणि जम्मू काश्मीरसाठी जायला निघाले. आणि गेले पण जम्मू काश्मीरमध्ये वडील, मुलगा आणि आई, आणि मुलीचं लग्न झालं होतं. आणि त्यांनी सांगितलं की आपण खूप छान पिकनिक किंवा ट्रीप आपली करून येऊया. आणि जेव्हा ते गेले तिथं थोडे दिवस राहिले आणि जे वडील होते त्यांना तिथंच जम्मूमध्येच हार्ट अटॅक आला आणि ते तिथंच एक्सपायर झाले, म्हणजे तिथल्या तिथंच त्यांचं निधन झालं. म्हणजे हे लोक आपण बघतो की कशासाठी गेलेले जम्मू काश्मीरला, कशासाठी गेलेले, सुख प्राप्त करण्यासाठी, काहीतरी त्यातनं सुख होईल म्हणून, सुखी होऊ आपण म्हणून. पण काय झालं, त्यांचं तिथंच मृत्यू झाल्यामुळं त्यांचा सगळा प्लॅन विस्कटला आणि ते सुखी राहिले का? नाही राहिले. काय मिळालं त्यांना? त्यातनं दुःखच मिळालं. आणि अगदी जस्ट आता परवाच एक म्हणजे आमच्या पाहुण्यांचा एक फोन आला, माझी मामी आहे, तिचा मुलगा छोटाच आहे म्हणजे असं 5वीला, आणि ते सगळेजण कुठला तरी एकदम फेमस पिक्चर आलाय म्हणे, ते बघण्यासाठी सगळ्यांना सुट्टी आहे म्हणून काय केलं, सगळेजण तयार होऊन मुलांना आवरून मुंबईला निघाली. आणि ते सगळे मुलं लिफ्टमधनं खाली गेली आणि आई वडील उतरून येणार होते. आणि आपल्या इथल्या गटर्स आपल्याला माहिती आहेत की इथल्या गटर्स कसे असतात, छोटे छोटे असतात, पण मुंबईचे गटर्स किंवा ड्रेनेज सिस्टीम बघितलं तुम्ही खूप प्रचंड असतात. तर ते ड्रेनेजवर असं झाकण असतं मी, त्यांना लोखंडी मोठं, ते त्यांच्या घरासमोरच होतं. आणि तो मुलगा काय केला, तिथून माझा मामे भाऊ सरळ चालला, म्हणजे ड्रेनेजचं टोपण सरळ बसलं नव्हतं, त्यांनी पाय घातला, तो सरळ आत गेला. आणि आत गेल्यामुळं त्याचा पूर्ण पाय मोडला, कितीतरी ठिकाणी फ्रॅक्चर झालं आणि सळी घालायला लागली. म्हणजे काय प्राप्त करण्यासाठी निघाले होते, पिक्चर बघून खूप आनंद मिळेल, खूप म्हणे काय होता तर म्हणे नाही, खूप हसायचा पिक्चर होता म्हणे. म्हणे आम्ही त्याचं हसून खूप सगळ्यांच्याकडनं ऐकलेलं की हसायचं आहे म्हणून आम्ही बघायला निघालेलो, पण पदरात काय आलं, रडू. म्हणजे एवढं छोटा मुलगा आणि आता तो 4-5 महिने झाले बेडवरच आहे, त्याला पाय हलवता अजून येत नाही. म्हणजे आपण जेव्हा सुखासाठी धडपड करतो तर काय होतं, पदरी कितीतरी प्लॅन करतो पण पदरी काय होतं, दुःख. मग अशा सर्व प्रयत्न करून किती जणांना वाटतं की आपण सुखी राहू शकतो कायम? राहू शकू का सुखी? नाही. कारण आपण जर सुख जरी प्राप्त करायला गेलो तरी आपल्याला काय मिळतं, दुःखच मिळतं. तर ह्या म्हणून याच्यात ह्याचं खरं जे याचं मार्गदर्शन भगवंत आपल्याला करतात भगवद्गीतेत, त्यामुळं आपल्याला कोण ह्याची माहिती सांगणार? जसं समजा इथं तुम्ही मंदिरमध्ये आला, जेव्हा नवीन असतो तेव्हा काहीच माहीत नसतं हे काय सुरू आहे. एक तुमच्या ओळखीचा किंवा एक जो व्यक्ती आहे जो कायम मंदिरामध्ये येतो तोच तुम्हाला माहिती देऊ शकतो की इथं काय काय चालतं, नाहीतर आपण तर्कच करणार नुसतं. तसं हे जग ज्यांनी बनवलंय तेच आपल्याला सांगू शकतात की हे जग आहे कसं आणि ह्या जगात काय काय चाललंय. तर भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात की हे जग आहे हे आहे दुःखालयम अशाश्वतम. म्हणजे काय आहे, दुःखाचं घर आहे आणि अशाश्वत म्हणजे शाश्वत नाहीये. तर विचार करा, जर तुम्ही हिमालयमध्ये गेला तर हिमालय म्हणजे काय आहे, हिमाचं आलय म्हणजे बर्फाचं घर. तर तिथं काय मिळेल तुम्हाला, फक्त बर्फच मिळणार. तसं हे दुःखालय मग तिथं काय मिळू शकतंय, फक्त दुःखच मिळू शकतंय. मग ह्याच्यामध्ये आपण कसं मग आनंदी किंवा सुखी राहू शकणार. आणि ह्या प्रत्येक गोष्ट आहे ह्या जगातली, ह्याच्यामध्ये जरी आपण आनंद घ्यायचा प्रयत्न केला तरी पण दुःखच येणार. आणि ह्याचं वर्णन परत भगवंत एका श्लोकात करतात की यही संस्पर्शजा भोगा दुःख एव युनते आद्यंत वंत कौंतेया नतेषु रमते बुधा. ते सांगतात, भगवंत सांगतात की यही संस्पर्शजा भोगा, म्हणजे जेव्हा तुम्ही कुठल्या पण गोष्टीला स्पर्श करायचा प्रयत्न करता किंवा भोग करायचा प्रयत्न करता, कुठली पण गोष्ट असते ती भोग करायचा प्रयत्न करता, तर काय होतं, दुःख येऊनेव येते, म्हणजे दुःखच येतं आपल्याला. आणि ते सांगतात पुढं, आद्यंत वंत कौंतेय नतेषु रमते बुधा. म्हणजे जो बुद्धिमान मनुष्य आहे तो काय करतो, ह्या गोष्टीमध्ये रमत नाही. म्हणजे ते सांगतात की तुम्हाला म्हणजे जर ह्या गोष्टीमध्ये दुःख आहे तर ह्याच्यातनं उपाय पण सांगतात की जो बुद्धिमान आहे तो काय करतो. म्हणजे सांगतात की यही स्पर्शजा, म्हणजे तुम्ही कुठल्या पण गोष्टीचा भोग करायला घ्या, ती वस्तू कशी आहे सांगतात, आद्यंत वंत, म्हणजे ज्याला आधी आहे आणि अंत आहे. आणि तुम्ही बघू शकता की ह्यातली ह्या जगात कुठली पण गोष्ट घ्या, कुठला पण कुठली पण गोष्ट घ्या, त्याला सुरुवात आहे आणि शेवट आहे. तुमच्याकडे कुठली पण घ्या, जर तुम्हाला एखादा आवडता ड्रेस असेल खूप, जो तुम्हाला खूप आवडतोय, पण तुम्ही किती वेळ वापरू शकता तो ड्रेस, किती वेळ वापरणार, त्याला पण शेवटी तो फाटणार किंवा त्याच्यातनं पण तो आनंद थोडा वेळच मिळणार. अगदी कुठलीही गोष्ट घ्या, हे टेबल आहे, हा माईक आहे, खुर्ची आहे, प्रत्येक गोष्टीला काय आहे, आधी आणि अंत, म्हणजे त्याचा सुरुवात आहे आणि शेवट. ह्याच्यातून तुम्हाला काय मिळणार आहे, मग भगवान सांगतात भगवद्गीतेमध्ये दुःख. मग विचार करा, सगळ्यात मोठी आपली आवडती वस्तू कोणाला माहितीये, सगळ्यात आवडती वस्तू कुठली आहे माहिती ह्या जगात आपल्याला, कुणाला विचारलं तर सांगू शकताय कुठली आहे. नाही सगळ्यात आवडती वस्तू आहे हे शरीर. विचार बघा तुम्ही, सगळं जे करतो ते ह्या शरीरासाठी करतो, कबूल आहे. ह्याच्यापेक्षा जास्त प्रेम आपण कुणावर करतो का, जेवढं शरीरावर करतो, करतो नाही. ह्या शरीरासाठी तर आपण करतो, अगदी नखापासून केसा पेंट, नेल पेंट, शॅम्पू, काय 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 काय, सगळ्या वस्तू जे कॉस्मेटिक्स सगळं चाललंय हे कशासाठी आहे एवढं, दुसऱ्यांसाठी देतो का, हे घ्या तुम्हाला म्हणून दरवेळी जाऊन, कुणासाठी घेतो, स्वतःसाठीच घेतो ह्या गोष्टी सगळ्या. तर ह्या गोष्टी आपण ह्या शरीरासाठी करतो. आणि हे शरीर कसं आहे, ह्याची सुरुवात झाली आहे ना, आहे की नाही, आपला जन्म झाला आणि नंतर काय होणार आहे, अंत पण होणार आहे. म्हणजे सुरुवात पण झाली आहे आणि अंत पण होणार आहे. म्हणजे ह्याच्यात रमलं तर काय होणार आहे, आपल्या पदरी दुःखच होणार आहे. म्हणून ते भगवंत सांगतात की जो बुद्धिमान मनुष्य आहे तो ज्या गोष्टींना आधी, आधी म्हणजे सुरुवात, बिगिनिंग आणि एंड, ज्या गोष्टींना नाही आहे ती त्याच गोष्टीत काय करतो, बुद्धिमान मनुष्य रमतो. मग जर आपल्याला जर बुद्धिमान बनायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, ज्या गोष्टींना सुरुवात आणि शेवट आहे त्याच्यामध्ये रमलं नाही पाहिजे. आणि ज्या गोष्टींना कायमस्वरूपी आहेत ह्याच गोष्टीमध्ये काय केलं पाहिजे, रममाण झालं पाहिजे. तर आपण आतापर्यंत बघितलं की हे जे भौतिक सुख आहे हे आता आपण सगळ्यांनी बघितलं की कसं कसं ह्याच्यातनं दुःखच येत होतं. तर ह्या भौतिक सुख आहे ह्याचा काहीतरी स्वभाव आहे किंवा स्वरूप आहे त्याला एक. तर ह्याचं स्वरूप कसं आहे ह्या भौतिक सुखाचं, तर पहिलं आहे की भ्रमित करतं. आपल्याला आधी काय वाटतं, हे जे सुख आहे ना हेच आता मला, आता मी सुखी झालो असं वाटतं ना कधी कधी आपल्याला, की आता हेच एवढं झालं की एकदा आपल्याला वाटतं हा आता हे मिळालं, मी आता खूप खुश आहे असं वाटतं आपल्याला. आत्ता जसं आपण हर्ष अशोकचा सगळ्यांनी ड्रामा बघितला, आवडला सगळ्यांना, हरी बोल. तर हा जो आपण नाटक बघितलं हर्ष अशोकचं, तर हा राजाकडं सर्व काही होतं, ही भागवतम मधली गोष्ट आहे. तर ह्या राजाकडं पूर्ण पूर्ण पृथ्वीचा राजा होता तो. विचार करा, आपल्याकडे जरासं काहीतरी असला तर आपण सुखी होतो, आनंद असतो आपल्याला. हा राजा पूर्ण जगाचा, पृथ्वीचा राजा होता. आणि ह्याला एक दोन नाही, एक कोटी राण्या होत्या. विचार करा, एक कोटी एवढ्या राणी होत्या आणि सगळं वैभव होतं, तरी तो सुखी होता का? नाही. त्याला काय नव्हतं? मुलगा नव्हता. तर असं हे सुख आहे की त्याला वाटलं की हा मुलगा मला मिळाला की मी सुखी होणार, हा मुलगा झाला की मी सुखी असणार. आणि जेव्हा त्याला मुलगा होतो तर त्याला आणि त्याचा आनंद द्विगुणित होतो. पण हा आनंद किती काळ टिकतो? त्याच्या राण्या काय करतात, त्या मुलाला विष पाजून मारतात आणि तो मुलगा मृत होतो आणि परत तो राजा शोकग्रस्त होतो. त्यामुळे पहिला हर्ष आणि नंतर परत शोक, हर्ष आणि शोक हे सतत सुरू असतं. त्यामुळं हे सुख आहे हे भौतिक जगातलं, हे आपल्याला भ्रमित करतं. जे आपण कधी समजा खूप सुंदर तुम्ही एखादी काहीतरी पार्टी खाताय कुठंतरी जाऊन आणि तुम्हाला अगदी खूप मस्त रमलंय आणि एखादा तुमचा फ्रेंड येऊन सांगितलं अरे तू रिझल्ट लागला तू नापास झालास, तर किती वेळ तुम्हाला ते खाण्यात आनंद येईल? येईल का? तिथल्या तिथं तो घास जो आत जाताना इतका सुंदर लागत असतो, किती छान टेस्ट आहे, तोच घास अटकतो असं करून, है ना, लगेच पाणी पाहिजे असतंय. तर हा आनंद आपला किती टिकणार आहे? म्हणजे हा भ्रमित करतो आनंद. आपण बघतो आजकाल तर सगळ्यांना माहितीये, सगळेजण पिक्चर तरी बघितलेच असणार सगळ्यांनी किंवा बघत पण असाल, टीव्हीवर सगळे बघतात सिनेमा. तर ह्यामध्ये आपण बघतो नटनट्या नाचत असतात, गात असतात, अगदी असं उड्या मारत असतात, असं वाटतं काय आनंदी आहेत, किती छान जीवन आहे यांचं, होय ना? बघितलंय तुम्ही आतापर्यंत, तुम्ही एकतरी असं जीवनामध्ये तुमच्या बघितलंय एक व्यक्ती कुठली पण, जसं पिक्चरमधली नटी असते समजा, ती कुठेतरी अगदी छान गावात राहत असते आणि अगदी रममाण झालेली असते, अगदी नाचत असते, एकटीच बागडत असते, गाणं पण म्हणत असते, पण ह्याच्यातनं आनंद प्राप्त होतो का? म्हणजे त्यांना खरं त्यांच्या जीवनात ते असे नाचत असतील एकटेच, कधीतरी वैतागलेले असतात माणसांना, असं टाळाटाळ करत असतात, ह्यांना टाळ त्यांना टाळ. आपल्याला मात्र बघताना वाटतं किती आनंदी आहे. मला पण जेव्हा अजून मला आठवतंय, मी जेव्हा पहिल्यांदा अगदी लहान होतो आम्ही, तेव्हा आम्ही पिक्चर बघायला आई वडिलांच्या बरोबर पण जायचो लहानपणी. आता काय हल्ली सगळेजण घरातच टीव्ही आहे, पण पूर्वी जेव्हा आपण जायचो पिक्चरला काय कळायचं पण नाही, आई वडिलांच्या बरोबर जायचं. मला अजून आठवतंय लहानपणी आम्ही गेलेलो आणि जो हिरो होता ना तो गाणं म्हणत होता आणि तो समुद्र किनाऱ्यावरनं निघालेला आणि मागनं म्युझिक आणि कोरसचा आवाज यायला लागला आणि मी लहान होते अगदी, आणि ते म्हणाले, मी बाबांना विचारले वडिलांना, हा इथे एकटाच आहे, मग ते पेटी कुठनं वाजते, मग ते मागणं बायकांचा आवाज कुठनं यायला आहे, मग ते बाबा मग वडील म्हटले गब्बसते, मग मागची तेवढ्यात माणसं सगळी त्यांना डिस्टर्ब होत असते ना, गब्बसा गब्बसा लगेच सोडत वडील बाहेर घेऊन आले. नंतर त्यांनी सांगितलं हे सगळं खोटं असतंय, तिकडं रेकॉर्डिंग केलेलं असतंय, तो आपलं तोंड हलवत असतोय. म्हणजे आपल्याला इतका भ्रम आहे, आपल्याला माहितीये हे सगळं खोटं आहे, तरी पण आपण त्याच्यामध्ये इतकं रममाण होतो, होय ना? केवढं रममाण होतं त्यामध्ये. म्हणजे हे सुख कसं आहे, आपल्याला भ्रमित करतं. तर ह्याला म्हणतात चपल सुख. चपल म्हणजे हाती नाही लागत, पकडायला गेला की सुटून जातं हातातनं. मृगजळ, मृगजळ सगळ्यांनी बघितलंय माहितीये, जसं खूप ऊन पडलं असेल आणि वाळू असेल तर लांबनं काय वाटतंय, ते पाणी आहे असं वाटतं ना, कधी कधी पाण्याचं तळं असेल, पण जवळ गेलं तर काय असतं, तापलेली वाळू हातात भाजतं आपल्याला. तर हे सुख असं आहे, लांब न वाटतं किती सुख आहे, तिकडे गेल्यावर मात्र हात घातला की हात आपला भाजून निघतो, असं हे चपल सुख आहे. आणि असं सांगतात की हे जे सुख आहे हे घटत जातं, याचा स्वभाव कसा आहे, हे घटतं याचं. असं कधी आहे का तुम्हाला समजा भूक लागली आहे खूप, आणि जेव्हा एकदम खूप सुंदर ताट तुमच्या समोर येतं, गुलाबजाम, कचोरी, पुरी, असं काय काय वेगवेगळे पदार्थ, तर पहिल्यांदा खूप छान वाटतं, एक एक घास खाताना अगदी मन असं तृप्त होतं अगदी, आणि नंतर पोट भरून खाल्ल्यावर परत तेच ताट तुमच्या समोर आलं तर अक्षरशः नको नको वाटते, नाव घ्यायला पण नको वाटते, होय ना? खूप पोट भरलं आणि कोण तर आग्रह करायला लागला तर काय वाटतंय, नको नको अक्षरशः सांगतो आपण, कारण आता पोट माझं भरलंय, आणि ते जर खाल्लं तर मग परत दुष्परिणाम त्याचे दिसतात, होय ना, पोट बिघडणं आणि काय 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 काय. तर त्यामुळं हे सगळे जे आहेत हे सुख घटत जातं. आपण आत्ताच्या ह्याच्यावरनं पण बघू शकतो, हे जे आपण आत्ता मी तुम्हाला सिनेमाचं वगैरे उदाहरण दिलं, तर आपण नवीन नवीन सिनेमा असतो, होय ना, दरवेळी नवीन नवीन बघतो का, तोच पहिल्यापासून तोच असतो का? नाही, एकच सिनेमा असं नाही, वेगवेगळे पिक्चर्स असतात, वेगवेगळी गाणी असतात, कारण का एकच ऐकून काय येतं, कंटाळा कंटाळा, तेच परत जुनं झालं की परत ते कोण लावतं का? नाही, दरवेळी बघा नवीन 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 असतं. त्यामुळं हे सुख कसं आहे, एकतर आपल्याला भ्रमित करतं, दुसरं आहे हे चपल आहे, हाती येत नाही आणि हे घटत घटत जातं. म्हणून मग बघू शकतो मग हे असं ह्याचा स्वभाव आहे, ह्या सुखाचं असं हे स्वरूप आहे. मग असा विचार करू शकतो आपण की ह्या जगात मग सुख नाहीच का, म्हणजे आपण याच्यात सुखी राहू शकतच नाही का? नाही. म्हणून आपण म्हणतो आपले संत सगळ्यांनी ऐकलं असेल ना, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे. म्हणजे तू मग आपल्याला वाटतं की ते बघा त्यांच्या घरात किती छान आहे, मस्त बंगला आहे, गाडी आहे, त्यांच्याकडे हे आहे ते आहे, म्हणजे ते किती सुखी आहेत आणि मला आमच्याकडे काय एवढं नाही आहे. म्हणजे आपल्याला वाटतं आपल्याकडं आपण दुःखी आहे आणि ते श्रीमंत आहे, पण तसं नाही आहे. तुम्ही प्रत्यक्ष जर तिकडे गेला तर त्यांना पण काहीतरी दुःख असतं, कारण भगवंत स्वतः काय सांगतात, हे जग कसं आहे, दुःखालयम अशाश्वत आहे. हे दुःख आहे, पूर्ण दुःखानं भरलेलं आहे आणि अशाश्वत आहे, ह्याच्यामध्ये शाश्वत काहीच नाही आहे. त्यामुळे इथलं हे जे सुख आहे हे क्षणभंगूर आहे, थोडस काळ असतं. मग सुखाला आपल्याला माहिती आहे सुखाचा विरुद्धार्थी शब्द कुठला आहे, दुःख. म्हणजे जेव्हा आपण सुखाचा विचार करतो तर हे दुःख जे आहे हे आपल्या मागोमाग येतं. मग असं वाटतं की मग हे सुख म्हणजे मग काय आहे, मग आपल्या ह्याचं नाव काय आहे, आनंदी जीवनाचा राजमार्ग. तर आपल्याला सुख प्राप्त करायचं नाही आहे, असं सांगितलंय आपल्याला आनंद प्राप्त करायचा आहे. जर सुखी राहायचा प्रयत्न केला तर हे सुख क्षणभंगूर आहे, त्यामुळे आपण सुखी राहू शकणार नाही. पण आनंदी मात्र राहू शकतो, कारण का आनंद हा शब्द आहे हा अनंत या शब्दापासून येतो. अनंत म्हणजे काय, ज्याला कधीच अंत नाही. आणि भगवंत आता मगाशी सांगत काय होते, ज्या गोष्टीला अंत आणि आधी म्हणजे सुरुवात आणि शेवट आहे, ती गोष्टी तुम्ही काय राहणार, कधी पण सुखी राहणार नाही, आनंदी राहणार नाही. पण ज्याला अनंत जे आहे म्हणजे त्याला कधीच शेवट नाही, अशा गोष्टीमध्ये जर आपण आनंद घ्यायचा प्रयत्न केला तरच आपण काय करू, खरोखर सुखी राहू. पण आता आपण सध्या काय करतोय, आपण सगळं चुकीचं करतोय. जसं समजा तुम्हाला आता मासेमारी करायची आहे, तर तुम्ही कुठे गेलं पाहिजे मासेमारी करायला, कुठे गेलं पाहिजे, रंकाळा हो ना, रंकाळ्यात जाऊ शकता किंवा पंचगंगेत जाऊ शकता. तुम्हाला मासेमारी करायची आणि ह्या मैदानावर गळ घेऊन फिरत बसला तर आणि विचारलं कोणाला काय करताय इथं हरिओम नगरच्या इथं मासे, नाही तुम्ही सांगितलं रंकाळ्यात जावं म्हणून मी इथं जरा आजूबाजूला बघतोय मासे आहेत का, तर मिळेल का मासे, तुम्हाला मिळतील का, नाही मिळणार, कारण हे माशांचं ठिकाणच नाहीये. त्यामुळं बघू शकतो आपण की इथं सुख नाहीये. पण म्हणजे पण चुकीचं शस्त्र, म्हणजे जर गळ इथं फिरवायला लागलो तर काय चुकीचं शस्त्र आहे आणि चुकीचं ठिकाण पण आहे. त्यामुळं असं जर चूक केली तर कधीच आपण आनंदी राहू शकणार नाही. तर एक ह्याच्यासाठी एक छोटीशी गोष्ट आहे. तर एकदा एक राजा आणि राणी असतात, तर ही राणी आणि राजा असतात तर त्यांचा खूप मोठा महाल असतो. आणि या महालामध्ये एकदा एक माकड घुसतो, माकड बघितलं माहिती आहे ना, आणि माकडाचा स्वभाव काय आहे, कुठं पण जाईल तिथं ते दंगा आणि धुडकूस करतं, सगळ्यांना माहिती आहे ना, सगळीकडे माकडाचा स्वभावच आहे की ते दंगा करतं. तर हे माकड एकदा राजवाड्यात घुसतं आणि जी राणी असते तिच्या महालात जातं ते, आणि राणी तेव्हा शृंगार करत असते आणि तिचे सगळे दागिने पसरून ठेवले असतात राणीनं, आणि ती सगळे एक 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 दागिने घालत असते. आणि हे माकड येतं आणि एक हार असतो तो घेतं आणि पळून जातं माकड. आणि तो हार जो असतो तो राणीचा खूप आवडता हार असतो, त्यामुळं ती खूप कसावीस होते आणि तिला तो हार परत पाहिजे असतो. आणि त्यामुळं ती राजाला सांगते हा हार मला पाहिजे. आणि अशा वेळी काय होतं, राजा लगेच नगरामध्ये दंडी पेटवतात की हा जो राणीचा हार जोला कोणाला मिळेल ज्याला त्याला मोठंचे मोठं बक्षीस पण ठेवतात आणि त्याला सांगतात की हे बक्षीस मिळेल त्याला आणि जो कोण आहे त्यांनी शोधून आणून द्यावा. त्यामुळे सगळेजण प्रयत्न करत असतात ह्या राणीचा हार शोधायसाठी. आणि काय होतं, एक माणूस असतो तो असा जंगलातनं निघाला असतो, सगळीकडं आता कसं खूप जाहिरात वगैरे करून सगळ्यांना समजतं, पूर्वी राज्यामध्ये काय दवंडी पिटवायचे त्यामुळे सगळ्या नगराला माहीत असायचं काय होत आहे ते. आणि अशीच दवंडी पिटवल्यामुळे प्रत्येकाला माहीत असतं की राणीचा हार हरवलेला आहे आणि त्यामुळे सगळे प्रयत्न करत असतात. आणि असाच एकदा एक माणूस कामानिमित्त जंगलातनं निघाला असतो आणि जंगलातनं निघाल्यावर तो एका चांगल्या ठिकाणी बघतो जिथं सावली आहे, पाणी प्यायची सोय आहे, तळ आहे, अशा ठिकाणी तो बस येतो. आणि तो आल्यावर म्हणतो खूप छान आहे हे ठिकाणी, तर आपण आता थोडी विश्रांती घेऊया. आणि हातपाय धुण्यासाठी तो असा तळ्याजवळ जातो आणि तो बघतो काय, त्या तळ्याच्या वर तो हार असा तरंगत असतो. तो इतका आनंदी होतो की म्हणतो आता मला काय मिळणार, हे बक्षीस मिळणार, आता मी सगळं हे बक्षिसाचा मानकरी मी होणार. तो खूप आनंदी होतो, तो सगळं विश्रांती घ्यायचं विसरून जातो आणि काय करतो, उडी मारतो त्या तलावामध्ये. आणि तलावात उडी मारल्यावर तो पोहायला लागतो आणि बघतो तर तो हार असा तरंगत असतो. हात मारतो येतच नाही हातात, परत हात मारतो येतच नाही, परत काठावर जातो आणि परत बघतो, परत बघतो तर असतो तो तरंगत असतो. म्हणजे काय, मी असं पोहत गेल्यामुळे तो पुढं पुढं जात असेल, त्यामुळे तो काय करतो, परत उडी मारतो, परत तो हार पकडायचा प्रयत्न करतो. पण त्याला काय तो हार मिळत नाही. शेवटी किती प्रयत्न करतो त्याला काय तो हार मिळत नाही. म्हणजे असं का होतंय, मला हार तर इथं आहे समोर पाण्यावर तरंगतोय, माझ्या हातात का येत नाही तो हार. शेवटी खूप निराश होतो तो. आणि तेवढ्यात ते झाडावर माकडं असतात आणि ते माकडं आवाज करायला लागतात. आणि तो म्हणतो बघतो वरती तर तो हार असतो तो कुठं असतो, झाडावर. आणि त्याचं प्रतिबिंब कुठं पडत असतं, पाण्यामध्ये. आणि मग तो काय प्रयत्न करत असतो, ते प्रतिबिंब पकडायचा. हार मग तो कसं मिळेल, मिळू शकेल, काय करतोय तो, प्रतिबिंब पकडायचा प्रयत्न करतोय. रिफ्लेक्शन ज्याला म्हणतात ते, तो पकडायचा प्रयत्न करतो. त्यामुळं त्याच्या हाती तो शेवटपर्यंत हार येतच नाही. आणि मग त्याला कळतं की हा हार त्या माकडानं कुठे ठेवलाय, टांगून वरती. आणि मग आपण जर झाडावर चढून किंवा काठीनं कसं तरी करून तो हार मिळवला तर तो मिळू शकतो. पाण्यात किती पण उड्या मारल्या तरी हार काय हाताला लागणार नाही. मग ही परिस्थिती त्या माकडाची नाही आहे, ही आपली आहे, माहितीच आहे ना. तर आपण पण हा जो आनंद आहे हा खरा आहे, वास्तविक आहे, पण आपण काय करतोय, तो आनंद प्राप्त करण्यासाठी चुकीच्या ठिकाणी हात मारत बसलोय. जसं प्रतिबिंब पकडायचा जो जसा प्रयत्न करत होता, तसं आपण काय करतोय, ते प्रतिबिंब पकडायचा प्रयत्न करतोय. मग कसं मिळेल हे आपल्याला, पण आनंद आहे तो आहे भगवंताच्या जवळ. मग आणि तो सोडून आपण त्याचं जे प्रतिबिंब ह्या भौतिक जगात जे पडलंय तिथं काय करतोय, हा प्रयत्न करतोय. तसं हा आत्मा आपण सांगितलंय सच्चिदानंद, याच्यात पूर्ण शाश्वत आहे, पूर्ण ज्ञान आहे आणि पूर्ण आनंदी आहे. आणि तरी पण मग आपल्याला का नाही अनुभव होत ह्या आनंदाचा, असं सांगतात. आता पावसाळ्याचे दिवस आहेत, तर पावसाळ्यात चंद्र दिसतो का, चंद्र दिसतो कधी कधी, पण असं ढगात असल्यामुळं त्या ढगावर असं थोडा थोडा प्रकाश दिसतो. आपण म्हणू शकतो की ह्या ढगाच्या मागं काय आहे, चंद्र आहे. पण तो पूर्ण का नाही दिसत, कारण त्याच्यावर काय आहे, ढग आहे, आणि त्यामुळे तो पूर्ण दिसत नाही. तसं आपला ह्या आत्मा पूर्ण आनंदी आहे, पण हे जे शरीर रूपी ढग आहे ना, त्याच्यामुळे तो इतका आवरण आलंय त्या ढगाचं की त्यामुळे तो खरा जो आनंद आहे तो हे विसरलेला आहे. तर त्यामुळं भगवंत आपल्याला हा आनंद देण्यासाठी येतात. परत भगवंत स्वतः कशासाठी येतात, इथं आपल्याला जे विसरलोय आपण ते सांगण्यासाठी येतात. आपल्याला हे माहिती आहे, सगळ्यांना ही भगवद्गीता माहिती आहे ना, की अर्जुनानं, अर्जुनाला कुणी सांगितली, ही भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली भगवद्गीता आहे. आणि ह्यामध्ये भगवान श्रीकृष्ण कसं आपण आनंदी होऊ हे सांगतात. आणि भगवंत पुढच्या श्लोकात सांगतात की राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमम प्रत्यक्ष अवगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम. भगवंत सांगतात की राजविद्या, हे जे विद्या आहे ही कशी आहे, एकदम राज, म्हणजे सगळ्यात किंग ऑफ द नॉलेज, म्हणजे सगळ्यात राजविद्या एकदम श्रेष्ठ आहे. आणि राजगुह्यम ही गुह्य म्हणजे गुप्त पण आहे, आणि कसं आहे, पवित्र, सगळ्यात पवित्र आहे. आणि जर तुम्ही हे जे ज्ञान आहे ह्याचं जर आचरण केलं तर तुम्ही काय व्हाल, सुसुखम करतुम अव्ययम, तुम्ही सुखी किंवा सुसुखम, नुसतं सुखी नाही सांगितलेलं, तर कसं, अतिशय सुखी किंवा अतिशय आनंदी व्हाल, कधी, जेव्हा तुम्ही ह्याचं आचरण कराल. आणि हे कधी करणार, जर समजा मी सांगितलं मधाची बाटली असेल आणि ती सांगितलं की खूप छान आहे, इतकं टेस्टी आहे, एकदम गोड आहे, आणि बाटली इथं ठेवली मी खाऊन किंवा असं बंद करून, तर हे मीच एक ती अनुभव करू शकणार. पण जर तुम्हाला अनुभव करायचा असेल तर तुम्ही कसं केलं पाहिजे, त्या बाटलीचं टोपण उघडून तुम्ही पण एक चमचा खाल्ला तरच तुम्हाला कळणार की हा मध खरोखरच गोड आहे. तसं जर आपण हे प्रत्यक्ष ह्याचं आचरण केलं तरच काय होईल, आपण खरोखर आनंदी राहू शकू. तर त्यामुळं आपण बघू शकतो की मगाशी आपण बघितलं की शरीर आणि आपलं मन, बुद्धी, अहंकार ह्या सगळ्या स्तरावर जर आपण आनंदी राहायचा प्रयत्न केला तर फक्त काय होणार, आपल्याला दुःखच मिळू शकतंय. आणि फक्त ज्या आध्यात्मिक गोष्टी आहेत त्याच्याद्वारेच आपण काय करू शकतो, आनंदी राहू शकतो. ह्या भौतिक देह किंवा इंद्रिय जी आहेत ह्याच्यामुळे आपल्याला फक्त दुःखच येऊ शकतं, दुःखच मिळू शकतं. आणि ह्याची आपण उदाहरणं पण आपण भरपूर बघितली. तर आपण आता बघितलं की भौतिक जे सुख होतं त्याचा स्वरूप कसं होतं ते बघितलं. ऐक, सगळ्यांच्या लक्षात आहे भौतिक सुख आपण बघितलं ते कसं होतं, भ्रमित करणारं होतं, मृगजळासारखं होतं किंवा घटत जाणारं होतं. आणि मग हे आध्यात्मिक जो आनंद आहे किंवा आध्यात्मिक जे आनंदाचं स्वरूप आहे ते कसं आहे मग, तर हे आध्यात्मिक स्वरूपाचा आनंद जो आहे त्याचं सांगितलंय की तो वाढत जातो. जसं भौतिक सुख काय होतं, घटत जातं, तसंच हे आध्यात्मिक सुख काय होतं, वाढत वाढत जातं. असं म्हणतं की आनंदाम बुद्धी वर्धनम, आनंदाचा आंबुदी, आंबुदी म्हणजे काय माहिती, सागर. हा आनंदाचा सागर काय होतो, वाढत वाढत जातो. ह्याचा जो आनंद आहे हा आणखीन वाढत वाढत जातो. आपण ऐकलं असेल ना मराठीमध्ये एक भजन आहे ते, आनंदाचे डोही आनंद तरंग. म्हणजे आनंदाचा जर सागर असेल तर त्या डोह असेल तर त्याच्यात जे लाटा येणार आहेत त्या कशा असणार, त्या पण आनंदीच येणार. तर हे असं हे आनंद आहे आणि आपण ह्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये काही काही ज्या मुली आहेत त्या पहिल्यापासून म्हणजे येतात कार्यक्रमाला, काही काही थोड्या नवीन आहेत पण काही काही जे ते जुन्या आहेत म्हणजे खूप दिवसापासून येणार आहेत. तर ह्याच्यात किती जण जप करतात, किती जण हात वर करा बरं, कोण कोण जप करतात, सगळ्यांनी हात वर करा ना. पूजाआरती तू किती दिवसापासून करते जप, 5-6 वर्ष. कुठला मंत्र म्हणते म्हण बरं, म्हण. हा जो मंत्र आहे आता ही रोज 5-6 वर्षापासून म्हणते. आणि तुला असं वाटतं का आता हे खूप बोर झाले, 5-6 वर्ष एकच मंत्र म्हणते असं वाटतंय तुला, मला खूप कंटाळा आता, उद्या मी हातात माळ पण नाही घेणार असं वाटतंय का, वाटतंय. किती जण सगळे जप करतात त्यांना असं वाटतं कुणाला, मी आता हातात माळच घेणार नाही उद्या. जरी आपल्याला अजून गोडी निर्माण झाली नाहीये तरी पण ह्या जपाचा कंटाळा येत नाही. पण समजा मी तुम्हाला सांगितलं किती जणांना, आता आजपासून तुम्ही रोज कोका कोला असं म्हणायचं, हा जप सोडून द्या आणि हे घ्या नाव. तर हा जो शब्द आहे ह्याच्यातनं तुम्ही किती वेळ करू शकाल विचार करा. आज जर दिवसभर म्हटला ना उद्या बोर होऊन जाल, परत एक असं शब्द कुठं दिसला तरी असं त्याचं काय होईल, असं कसं होतं मळमळल्यासारखं होतं ना, तसं होईल. कारण हे भौतिक जगातला स्वभाव आहे ना हाच असा आहे की तुम्ही भौतिक कुठली पण गोष्ट घ्या ते घटतच जाते. पण हा हरे कृष्ण मंत्र आहे आता ही 5 वर्षापासून करते. आता नित्यलीला माताजी आहेत, रंगवती माताजी, खूप जणी आहेत, उज्ज्वला माताजी आहेत, यांना विचारा सगळ्यांना कितीतरी वर्षापासून. आता नित्यलीला माताजी जर मला 13-14 वर्षापासून करत असतील हरे कृष्ण मंत्र, पण कधीच ह्याचा कंटाळा येत नाही. तुम्ही आजपर्यंत अशी एक तरी व्यक्ती सांगा की ज्यानं एकच गाणं तो 14 वर्ष सलग ऐकत आलाय, सलग रोज ते गाणं ऐकतोयच. आणि असं शक्यच नाही. आणि आम्ही रोज किती माळा करतो माहिती, 16 माळा, म्हणजे 108 म्हण्यांची किती एक माळ असते. असं 108 16 वेळा म्हणायचं म्हणजे 1700 कितीतरी वेळा रोज असं जर करत आलो तरी पण ह्यातला आनंद कमी होत नाहीये. परत उलट असं वाटतं की आणि उद्या चांगला करूया, आणि उद्या चांगला करूया. तर त्यामुळं हे शब्द हरे आणि कृष्ण आहेत हे दिसताना जरी आपल्याला सारखे असे इतर शब्दासारखे वाटले ना तरी ह्याच्यात दिव्य आनंद आहे. आणि जो घेईल ना त्यालाच ह्याचा काय होईल, अनुभव मिळणार आहे. तर असं म्हणतात की हे जे जग हे आता काय सांगितलं पहिला की हे वाढत जातं, आनंद काय होतो हा आध्यात्मिक वाढत जातो. आणि दुसरा आहे हा भ्रमापासून तुम्हाला काय करतो, दूर नेतो. जो आपल्याला काही भ्रम होतो त्याच्यापासून दूर नेतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ही भगवंतानी कुणाला भगवद्गीता सांगितली, अर्जुनाला. आणि अर्जुन काय झालेला, भ्रमात होता, पूर्ण तो भ्रमामध्ये होता. तो म्हणत होता मी युद्ध करणार नाही, मी आता काय करणार, भिक्षेचं पात्र घेऊन सगळीकडे भिक्षा मागून जंगलात राहणार असं सगळं म्हणत होता. कारण तो राजा होता, क्षत्रिय होता, स्वतःच सगळं काय केलेलं क्षत्रिय धर्म विसरला होता. पण अर्जुनाला जेव्हा भगवद्गीता सांगितली भगवंतानी आणि पुढं असं सांगितलं यथा इच्छसी तथा करू, भगवद्गीता एवढी सांगितली आणि पुढं काय सांगितलं की जशी तुझी इच्छा आहे तसं कर. असं नाही आता मी तुला भगवद्गीता सांगितली ना आता युद्धच कर, नाही तुला जे योग्य वाटते ते कर. तर मग तेव्हा अर्जुन काय म्हंटला की आता मी काय करतो युद्धासाठी तयार आहे आणि त्यांनी युद्ध सुरू केलं. म्हणजे जो पहिला तो भ्रमात जो होता ती अवस्था त्याची त्यामुळं दूर झाली. तर हे जे भगवद्गीता हे जे शास्त्र आहे ह्याचा जर आपण पण प्रत्यक्षात जर अनुभव घेतला तर आपल्याला पण जे काही भ्रम आहेत त्याच्यापासून आपण काय होऊ शकतो, दूर राहू शकतो. तर त्यामुळं ह्याचा अनुभव पण आपण घेऊ शकतो. आणि पुढं आहे की हे हातात येणार, जसं सांगितलं ना भौतिक सुख कसं आहे मृगजळासारखं, पुढं गेला की काय होणार ते आणि पुढं असं वाटतंय. पण हे आध्यात्मिक सुख आहे हे हाती येतं, ह्याला काय असं फसवत नाही आपल्याला एक पुढं पुढं नाही. हे काय होतं आपल्याला प्रत्यक्ष तुम्ही अनुभव घेऊ शकता. तर ह्याचं एक उदाहरण आहे की आमचे जे संस्थापक आचार्य ए सी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, मागं त्यांचा फोटो आहे खूप सुंदर. तर हे वयाच्या 70व्या वर्षी अमेरिकेत गेले आणि ह्यांनी अमेरिकेमध्ये प्रचार केला. तर हे जेव्हा गेले तर तिथं अमेरिकेमध्ये त्या काळात 1966 मध्ये तेव्हा अमेरिका हे सगळे देश अजून पण खूप धनाढ्य आहेत आणि समृद्ध आहेत भौतिक सुविधेनं. तर अमेरिकेमध्ये त्यावेळी अशी एक पिढी तयार झाली होती की त्यांची खूप श्रीमंत होती ही मुलं, जी एक पिढी तयार झाली होती ती आणि इतकी प्रचंड श्रीमंत होती. त्यांच्याकडे सगळ्या सुखसुविधा होत्या. आत्ता आपल्याकडं काय कॉम्प्युटर्स किंवा काय गेम्स वगैरे आपल्याला माहिती आहेत, पण तेव्हा त्यांच्याकडं ते सगळं होतं. आणि ह्या सगळ्या सुखसुविधांना कंटाळून त्यांना नैराश्य आलेलं. म्हणजे हे आपल्याला का नैराश्य ते आपल्याला नाही म्हणून, पण त्यांना का आलेलं हे सगळं त्याच्यातनं काय आनंदच मिळेना झालंय. एवढं सगळं आहे इकडं कॉम हे बटन दाबलं की हे बटन दाबलं की ते, पण ह्याच्यातनं काय होत नाही, आनंदच येत नाहीये. म्हणून त्यांना हिप्पी म्हणाले. हिप्पीज ऐकलं असेल ना नाव कुणी भरपूर जणांनी. तर ही अशी पिढी होती की जी सुखाला म्हणजे ऐश आरामाला कंटाळलेली, आणि त्यामुळं त्यांनी नशा ड्रग्स सगळे असे काही काही वेगवेगळे उपाय सुरू केले. त्यांना वाटलं की ह्याच्यातनं आता आपल्याला काय मिळेल, आनंद मिळेल. आणि ही पिढी इतकी मोठ्या प्रमाणात होती ना तर अमेरिकन सरकार त्यांना कंटाळलं अक्षरशः, आणि त्यांनी त्यांना एक वेगळी जागाच दिली. त्यांचं शहरच एक वेगळं झालं. तिथं ही सगळी अशीच माणसं असायची, हिप्पी माणसं त्यांना म्हणायचे. तर असे म्हणजे लोकांना म्हणजे कंटाळा आला त्या माणसांचा आणि त्यांना सगळ्या सुखसुविधांचा. तर जेव्हा प्रभुपाद स्वामी तिथं गेले आणि त्यांना राहायला जागा नव्हती कुठं, आणि त्यांच्याकडे फक्त 40 रुपये होते. आणि विचार करा, अमेरिकेत जर 40 रुपये घेऊन गेला ना तर फक्त एका वेळेचं पार्किंग व्हायचं तेव्हा तिथं गाडीचं थोड्या वेळासाठी. आणि 70व्या वर्ष आणि त्याच्यात हार्ट अटॅक 2 आलेले. फक्त गुरुंनी सांगितलेलं काय कर तू, हा हे जे ज्ञान आहे आपलं वैदिक साहित्य आहे ह्याचा तू जाऊन काय कर प्रचार कर, म्हणून त्यांनी काय केलं की हे ते गेले. आणि जेव्हा राहायला जागा नाही तर त्यांना त्या हिप्पी लोकांच्यात राहायला लागलो. आणि प्रभुपाद सांगतात की तिथली परिस्थिती म्हणजे नरक, म्हणजे नरक याच्याशिवाय दुसरी तुलनाच सांगू शकत नाही. इतकी हनेरडी स्थिती, कधी कोण येऊन तिथं तुमचा खून करेल, तुम्हाला काय करेल काही सांगता येत नाही. कारण ते माणसं सतत नशेच्या आहेरीच नुसता नशा करायचे आणि तिथं पूर्ण सगळ्या नियमांचं ते परस्त्री संबंध असायचे, मांसाहार असायचा, जुगार दारू अशा सगळ्या गोष्टी तिथं चालायच्या. आणि ह्याच्यामध्ये प्रभुपाद स्वामी जे शुद्ध भक्त आहेत भगवान श्रीकृष्णांचे ते ह्या लोकांच्या बरोबर राहत होते. विचार करा कशी परिस्थिती असेल. आपल्याला आपण जरी नॉर्मल माणसं असू तरी आपण राहू शकत नाही अशा माणसांच्या बरोबर. आणि प्रभुपाद स्वामी ह्या लोकांच्या बरोबर तिथं राहत होते. आणि ह्या लोकांना असं प्रवचनला तर तुम्ही आपण बसलाय किती शांत चित्ताने आणि प्रसन्न चेहऱ्यानं बसलाय, मला बघूनच किती छान वाटायलंय तुमच्याकडं. तर तिथली माणसांना प्रभुपाद जर बोलायला लागले तर नुसते धुंदीत असायचे. त्यांनी इतकी नशा केलेली असायचे ते असे नशेच्या नादातच यायचे. त्यांचे कपडे अस्ताव्यस्त असायचे, काही नाही काय यायचे माहिती, त्यांना तिथं फक्त प्रसाद मिळायचा म्हणून ते यायचे तिथं. प्रभुपाद त्यांना खूप सुंदर सुंदर प्रसाद द्यायचे करू म्हणून, आणि एवढ्या कारणासाठी ते तिथे येऊन बसायचे असे लोक होते ते. प्रभुपाद त्यांना प्रवचन जर सांगितलं तर त्यांना काही कळणार नाही कारण ते इतके नशेत असायचे. आणि त्या काळात प्रभुपाद त्यांच्यासाठी फक्त कीर्तन करायचे. हे जे आहे ना हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, फक्त हे कीर्तन करत होते त्यांच्यासाठी. आणि त्या लोकांनी हा जो मंत्र आहे हे ऐकून ऐकून त्यांचं इतकं परिवर्तन झालं, खूप परिवर्तन झालं. आणि ते लोक आज भगवद्गीतेवर इतकं सुंदर प्रवचन देऊ शकतात आणि शुद्ध भक्त झाले ते भगवान श्रीकृष्णांचे. म्हणजे हे हरिनाम आहे हे इतकं शक्तिशाली आहे की अशा लोकांना पण त्यांनी काय केलं, दूर काढलं त्यांच्या भ्रमातनं सगळ्यातनं. म्हणजे त्यांच्या हाती पण हे आनंद आला आणि जेव्हा स्वामी प्रभुपाद होते त्यांना विचारलं, प्रभुपाद जनरली आपल्याला असं वाटतं ना की काहीतरी आध्यात्मिक संस्था आहे किंवा काहीतरी आहे, म्हणजे ते काहीतरी चमत्कार करत असतील किंवा काहीतरी असं काहीतरी ऐकायला मिळेल. पण जेव्हा प्रभुपादांना विचारलं की तुम्ही काय चमत्कार केलाय, तर प्रभुपाद सांगायचे जे हिप्पी होते त्यांना मी हॅप्पी केले. जे आधी कोण होते हिप्पी, ते आता काय झालेत, हॅप्पी झालेत. तुम्ही ह्याचा अनुभव घेऊ शकताय. तर हे जे आध्यात्मिक जो आनंद आहे, तर हाच एक असा आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला खरं खरं सुख, जे आपण म्हणतो खरं खरं, आतापर्यंत आपल्याला जे सुख वाटत असतं ते काही क्षणभंगूर होतं, पण जे खरं आनंदी जर आपल्याला राहायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, हे आध्यात्मिक गोष्टींचा जीवनामध्ये अवलंब केला पाहिजे, तरच फक्त आपण खरोखर आनंदी राहू शकू. त्याशिवाय दुसरा उपाय नाही आहे. आणि मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की काय सांगितलेलं, की मी इथे जे मासिक वाचलं होतं की ज्याच्यात काय सांगितलेलं, 86,400 × आनंद, आणि त्यासाठी त्यांनी फीस ठेवलेली 40,000 रुपये. 40,000 रुपये राहून तुम्ही आनंदी राहू शकता. पण आपल्याला असं काही करायची गरज नाही, 40,000 रुपये पण गुंतवायची गरज नाही किंवा काहीच खर्च करायची गरज नाही आहे. पण आपलं गणित एक वेगळं आहे. आपलं गणित आहे 16 × 108 = 86,400. हे गणित आपल्या जे पुस्तकातलं गणित आहे ना, असं गुणाकार केला तर ते गुणाकार येणार नाही, काहीतर वेगळा गुणाकार येणार. 16 × 108 केलं तर काय होईल, गुणाकार करून बघा, एवढं येणार नाही. पण जर 16 माळा हरिकृष्ण मंत्राच्या जर केल्या 108 मण्यांच्या माळेवर, तर तुम्ही 86,400 एवढी सेकंद सुखी राहू शकता आयुष्यभर. ह्याच्यासाठी तुम्हाला काही पैसे पण खर्च करायची गरज नाही. आणि ह्याचं मात्र कसं राहू शकता, तर तुम्हाला प्रत्यक्ष त्याचा अनुभव घ्यावा लागेल, है ना. नाहीतर कसं समजणार, जर तुम्ही ह्या हरे कृष्णाचा मंत्राचा जप केला तर. आणि जो कोण हा गुणाकार करून त्याची बेरीज 86,400 येईल मग, तर हा आहे आनंदाचा खरा राजमार्ग. राजमार्ग म्हणजे काय, आधी आपण सगळेजण माहिती, तुम्ही कोणकोण मला माहित नाही, पण आधी जेव्हा हायवे नव्हते, आता आपण बघितलंय कोण जातं मुंबईला, इथून कोण कोण गेले मुंबईला, सातारा वगैरे कुठं पण पुण्याला, तर आधी छोटासा रस्ता होता माहिती, खूप छोटा होता, किंवा बेळगाव वगैरे इकडं, आणि तिथनं एकाच रस्त्यावरनं 2 गाड्या जायच्या, आणि त्यामुळे ट्रॅफिक जॅम आणि भरपूर त्रास व्हायचा. पण आता काय केलंय, 4 पदर म्हणजे 4 पदरी रस्ता झालाय, इकडं 2 मार्ग तिकडे 2 मार्ग, म्हणजे त्यामुळे फास्ट एकदम जाऊ शकतात सगळेजण, है ना. पण ह्याच्यापेक्षा पण सुंदर आहे हा आनंदाचा राजमार्ग. राजमार्ग म्हणजे काय, जेव्हा बघा कधी रस्ता असेल, आता पण तुम्ही अनुभव घेतला असेल, राजा जेव्हा जातो कुठल्या पण रस्त्यावरनं, समजा राजाला जायचंय, तर काय होतंय, सगळ्या आधी काय असतो, लवाजमा असतो. बघितलं तुम्ही पूर्वी पिक्चरमध्ये वगैरे बघितलं असेल किंवा ऐकलं असणार की राजाचा लवाजमा असतो, मग ते हत्ती घोडे पालखी मग छत्री मग ते काय चामोर सगळं, एवढं सगळा लवाजमा असतो राजाचा. आणि हे सगळं मग राजा निघाला की नुसतं हा सगळं त्याच्या मार्गावरनं सगळं असतं. आणि बाजूला जर गर्दी वगैरे असते तर त्याला पण काय करतात, दूर करतात, हकलतात सगळ्यांना, आणि रस्ता मोकळा करतात, आणि राजा एकटा आरामात जातो, है ना, राजमार्गावरनं. तर असा असतो हा राजाचा मार्ग. राजा त्यातनं राजा जाऊ शकतो. आज पण आपण बघू शकतो की आमच्या इथं एक जवळच KMT डेपो आहे, तर ह्या डेपोमध्ये त्याचं उद्घाटन होतं त्या डेपोचं, आणि पूर्वीचे आपले जे महापौर होते सई खराडे, त्या येणार होत्या त्याचं उद्घाटन करायला. आणि रस्ते तर आता कोल्हापूरच्या रस्त्याची स्थिती सगळ्यांना माहिती आहे कशी आहे, राजमार्गासारखी आहे काय, खड्डे मार्गच आहे जवळ, सगळीकडे नुसते खड्डे आहेत. पण जेव्हा कळलं की ते महापौर येणार आहेत उद्घाटनाला, तर 2 दिवसात नुसते जितके कामगार असतील, रोलर वगैरे सगळे घेऊन, 2 दिवसात जेवढा तो रस्ता होता ना, सगळा खड्डे मुजवून चकाचक एकदम करून ठेकलेला, म्हणजे त्यांना तिथनं जाताना काही त्रास होऊ नये, त्यांना काय तिथून कळू पण नाही की ते खड्डे होते म्हणून. आज पण खूप जणांनी बघितलं असेल ना, लाल दिव्याची गाडी आली की सगळे RTO वगैरे लगेच आपल्याला बाजूला करतात, ह्यांना जायचंय पहिला. तसं हे जे आध्यात्मिक ह्याच्यात पण, जेव्हा आपण हा हरे कृष्ण महामंत्र आहे ना जर जेव्हा जप करू, तर हा राजमार्ग आपल्यासाठी ओपन होतो. जी सगळी मोठी मोठी दुःख जी आपल्या ट्रॅफिक सारखी असतात जीवनामध्ये, ती सगळी दुःख जसं तो RTO पळून लावतो ना बाकीच्या गाड्यांना, तसं हे हरिनाम आहे हे इतकं शक्तिशाली आहे, हे सगळ्या दुःखांना बाजूला हकलतं, आणि मग आपण ह्या राजमार्गावरून आनंदी वाटचाल करू शकतो. तर कुणाला पण हा राजमार्गावर चालायचं असेल तर एकच फक्त पात्रता लागते, ते म्हणजे सगळ्यांनी जोरात हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे, आहे ना एकदम सोपं आहे ना, का अवघड आहे? किती जण म्हणू करू शकतात? सगळे करू शकतात, हो ना? असं कोणच नाही की हे हरे कृष्णा म्हणू शकतात, इतका सोपा उपाय आहे. आणि समस्या काय माहितीये, इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, इट इज व्हेरी सिम्पल टू बी हॅपी बट इट इज व्हेरी डिफिकल्ट टू बी सिम्पल. म्हणजे काय आहे की सिम्पल जे आहे ना राहणं, एकदम जर सिम्पल राहिलं तर काय होईल, हॅप्पी होऊ शकतो, पण सिम्पल राहणंच खूप कठीण आहे, है ना? असं वाटतं ना, हे हरे कृष्ण फक्त एवढं हरे कृष्ण म्हटल्यावर एवढं सगळं मिळतंय है, असं काय नसणार असं वाटू शकतंय, पण नाही, हा आहेच खरा. असा ह्याचं जर आपण नुसतं हरे कृष्ण महामंत्राचा जप केला तर कोणीही व्यक्ती आनंदाचा जो राजमार्ग आहे जीवनाचा त्याच्यावरनं चालू शकतो. हरे कृष्ण. तर आता याच्या पुढच्या थोड्याशा अनाउन्समेंट आहेत, नित्यलीला माताजी आपल्याला अनाउन्समेंट सांगतील थोड्या.